आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. हिंदू शीख किंवा बौद्ध धर्मीयांनाच अनुसूचित जातीचा दर्जा मिळू शकेल असा सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा. पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धाचे परिणाम दीर्घकाळ जाणवण्याची शक्यता असल्यानं एकजूट दाखवण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन. भोंदू अशोक खरात विरोधात 8 गुन्हे दाखल, करचुकवेगिरीची चौकशी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत निवेदन. राज्यातल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि अनुदानित शाळांचं ऑडिट होणार. आणि युद्धविरामाच्या घोषणेनंतर देशातल्या शेअर बाजारात जोरदार तेजी. हिंदू शीख किंवा बौद्ध धर्माचे अनुयायी असणारी व्यक्तीच अनुसूचित जातीच्या दर्जासाठी दावा करू शकेल. ख्रिस्ती धर्मासारख्या इतर कोणताही धर्म स्वीकारणाऱ्या व्यक्तीचा अनुसूचित जाती दर्जा रद्द होईल असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. या तीन धर्मांव्यतिरिक्त इतर धर्म स्वीकारलेली कोणतीही दलित व्यक्ती अनुसूचित जाती आणि जमातींवरच्या अत्याचार प्रतिबंधक कायद्याचं उल्लंघन झाल्याचा दावा करू शकत नाही असं न्यायालयानं म्हटलं आहे. आंध्र प्रदेशातल्या एका ख्रिस्ती धर्मगुरुनं उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. त्यावर न्यायमूर्ती पी के मिश्रा आणि न्यायमूर्ती मनमोहन यांच्या खंडपीठानं आज हा निर्णय दिला. पश्चिम आशियात सुरू असलेल्या गंभीर परिस्थितीचे परिणाम दीर्घकाळ राहतील, त्यामुळे आपल्याला अशा परिस्थितीसाठी एकजूट दाखवावी लागेल याचा पुनरुच्चार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत केला. कोरोना काळात दाखवलेली एकजूट आपल्याला पुन्हा एकदा दाखवावी लागेल असं आवाहन त्यांनी देशवासियांना केलं. पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे देशासमोर गंभीर ऊर्जा संकट निर्माण झालं आहे, त्यामुळे इंधन पुरवठा साखळ्या आणि खतं यासारख्या घटकांवर धोरणं आखण्यासाठी सरकारनं 7 अधिकारदत्त गटांची स्थापना केली आहे अशी माहिती त्यांनी दिली. भारतानं युद्धाच्या सुरुवातीपासूनच संबंधित देशांच्या अध्यक्षांशी संपर्कात राहून शांततेसाठी प्रयत्न केले आहेत, तसंच व्यावसायिक जहाजं आणि होर्मुझची अडवणूक स्वीकारार्ह नाही असंही मोदी म्हणाले.
कमर्शियल जहाजों पर हमला और होर्मुज स्ट्रेट जैसे अंतर्राष्ट्रीय जलमार्ग में रुकावट अस्वीकार्य है. भारत ने नागरिकों पर, सिविल इंफ्रास्ट्रक्चर पर, एनर्जी और ट्रांसपोर्ट से जुड़े इंफ्रास्ट्रक्चर पर हमलों का विरोध किया है.
भारतीय रेलवे ने तिकीट रद्द करण्याच्या शुल्कात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवासाला 8 तास शिल्लक असताना रेल्वेचं तिकीट रद्द केलं तर कुठलाही परतावा मिळणार नाही अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत दिली.
लोगों की मॅक्सिमम ब्लॅक वाला तिकीट खरीदने की जो टेंडेन्सी होती है वो होती है 24 आवर्स पहले. तब वो कोई भी प्राइस देने के लिए तयार होता है ब्लॅक का तिकीट खरीदने के लिए. तो एजेंट्स का वो जो इंसेंटिव है लास्ट मिनट वाला उसको समाप्त करने के लिए 8 घंटे से पहले No.
सध्या 4 तास आधी तिकीट रद्द केलं तर कुठलाही परतावा मिळत नाही. प्रवास सुरू व्हायला 72 तासापेक्षा कमी वेळ आणि 24 तासापेक्षा जास्त वेळ शिल्लक असेल तर रेल्वेच्या भाड्याच्या 25% शुल्क आकारलं जाईल. प्रवासाला सुरुवात करायला 24 तासापेक्षा जास्त आणि 8 तासापेक्षा कमी वेळ शिल्लक असेल तर 50% रद्दीकरण शुल्क आकारलं जाईल. नाशिकमधल्या भोंदूबाबा अशोक खरात विरोधात 8 गुन्हे दाखल असून त्यातल्या 7 गुन्ह्यांचा तपास विशेष तपास पथकामार्फत सुरू आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. भोंदूगिरी जादूटोणा तंत्रमंत्र करत त्यानं अनेक महिलांचं लैंगिक शोषण केल्याचं उघड झालं आहे अशी माहिती त्यांनी सभागृहाला दिली. खरातच्या मालमत्तेचं बाजार मूल्य सुमारे 41 कोटी रुपये आहे. या प्रकरणी आयकर चोरी कर चुकवेगिरीचा तपास करण्यासाठी आयकर विभागाला कळवणार असल्याचं फडणवीस म्हणाले. त्याच्या संस्थानाची त्यावरच्या कार्यकारी मंडळाच्या सदस्यांची सखोल चौकशी सुरू आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
आरोपीच्या मालमत्तेची माहिती प्राप्त करून त्याचे आर्थिक व्यवहार तपासून त्याबाबत कायदेशीर कारवाई सुरू आहे. आरोपीने जादूटोणा व भोंदूगिरीचा वापर करून कोणाची फसवणूक केली आहे, त्यात कोणत्या शासकीय अधिकाऱ्याचा समावेश आहे काय याचाही तपास सुरू आहे. गुन्ह्याच्या अनुषंगाने अशोक खरात याला जर कोणी मदत केली असेल त्या सर्वांची चौकशी करण्यात येईल.
खरात परदेशी पळून जाण्याची शक्यता असल्यानं त्याच्या विरोधात लुकआउट सर्क्युलर जारी केलं होतं असंही त्यांनी सांगितलं. या प्रकरणातल्या पीडितांचे फोटो व्हिडिओ समाज माध्यमावर पसरले आहेत. ही सर्व सामग्री समाज माध्यमांवरून काढून टाकण्याची कार्यवाही सुरू आहे असं त्यांनी सांगितलं. दरम्यान नाशिकच्या न्यायालयानं खरात याची पोलीस कोठडी आणखी 5 दिवसांनी वाढवली आहे. राज्यातल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि अनुदानित शाळांचं ऑडिट केलं जाणार आहे अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी आज विधानसभेत दिली. भिवंडी निजामपूर महानगरपालिकेच्या शाळांच्या अवस्थांच्या संदर्भात लक्षवेधीवर उत्तर देताना ते बोलत होते. महाराष्ट्र कुळ वहिवाट आणि शेतजमीन कायदे सुधारणा विधेयक 2026 आज विधानसभेत मंजूर झालं. कुळाला मालकी हक्क दिल्यानंतर 10 वर्षांनी विक्री परवानगी देताना आकारायची 40% रक्कम रद्द करणं, वर्ग 2 ची जमीन वर्ग 1 ची करूनच खरेदी करणं आदी तरतुदी यात आहेत. जादा परताव्याचं आमिष दाखवून फसवणूक केलेल्या प्रकरणांचा निकाल 6 महिन्यात दिला जावा याकरता कायद्यात बदल करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितलं. दिव्यांगांना प्रधानमंत्री आवास योजनेतून दिल्या जाणाऱ्या घरात रॅम्पची व्यवस्था केली जाईल असं गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. विधिमंडळाच्या बाहेर झालेल्या घटनांवर निर्णय किंवा आदेश देण्याचा अधिकार हा सभागृहांच्या पीठासीन अधिकाऱ्यांना नाही तर कार्यकारी मंडळाला आहे असं निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत दिलं. सातारा जिल्हा परिषद निवडणुकीच्या वेळी झालेल्या गोंधळाप्रकरणी पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाचे निर्देश उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी काल दिल्याप्रकरणी ते बोलत होते. पीठासीन अधिकारी हे कार्यकारी मंडळाच्या भूमिकेत जाऊ शकत नाहीत, तो अधिकार त्यांना नाही असं ते म्हणाले. पीठासीन अधिकारी हे निर्देश देऊ शकतात पण ते ब्रह्मवाक्य नाही असं फडणवीस म्हणाले. विधान परिषदेच्या 9 सदस्यांचा कार्यकाळ मे महिन्यात संपणार असून उद्धव ठाकरे, नीलम गोऱ्हे, अमोल मिटकरी, शशिकांत शिंदे, राजेश राठोड, संदीप जोशी, रणजितसिंह मोहिते पाटील आणि संजय केनेकर यांना आज सभागृहात निरोप देण्यात आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतचा प्रस्ताव मांडला. राजकारणात मतभेद असतात, वेगवेगळ्या भूमिका असतात, पण या पलीकडचं नातंही असतं, ते म्हणजे सहप्रवासाचं, अशा भावना व्यक्त करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सदस्यांना शुभेच्छा दिल्या. राज्यातलं सहकार क्षेत्र आणखी सक्षम, पारदर्शक आणि गतिमान करण्यासाठी लवकरच नवं सर्वसमावेशक सहकार धोरण आणण्यात येणार आहे अशी माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी आज विधान परिषदेत अल्पकालीन चर्चेच्या उत्तरात दिली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पश्चिम आशियात युद्धविरामाची घोषणा केल्याचा सकारात्मक परिणाम आज देशभरातल्या शेअर बाजारात दिसला. सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 1372 अंकांची वाढ झाली आणि तो 74,068 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 400 अंकांची वाढ नोंदवत 22,912 अंकांवर बंद झाला. मात्र युद्धाची परिस्थिती अजून पूर्ण स्पष्ट झाली नसल्यानं खबरदारी घेण्याचा सल्ला विश्लेषकांनी दिला आहे. दरम्यान कच्च्या तेलाचे दर आज घसरले तर सोनं चांदी महाग झालं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्मियांनाच अनुसूचित जातीचा दर्जा मिळू शकेल असा सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा. पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धाचे परिणाम दीर्घकाळ जाणवण्याची शक्यता असल्यानं एकजूट दाखवण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन. भोंदू अशोक खरात विरोधात 8 गुन्हे दाखल, करचुकवेगिरीची चौकशी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत निवेदन. राज्यातल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि अनुदानित शाळांचं ऑडिट होणार आणि युद्धविरामाच्या घोषणेनंतर देशातल्या शेअर बाजारात जोरदार तेजी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.